नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याची अधिसूचना जारी. औरंगाबाद, बीड, जालना लोकसभा मतदारसंघांचा समावेश. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये होणाऱ्या मतदानाचा प्रचार काल थांबला, तर तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपणार. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचं नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन. राज्यात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता. आणि श्रीरामनवमी काल सर्वत्र भक्तिभावानं साजरी. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात 9 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या 96 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या औरंगाबाद, बीड आणि जालन्यासह नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या राज्यातल्या एकूण 11 मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांमध्ये आजपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात होईल. 25 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार असून 26 एप्रिलला अर्जांची छाननी तर 29 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या सर्व मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनानं यासाठीची सर्व तयारी केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी या पूर्वतयारीचा काल अंतिम आढावा घेतला. दरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून येत्या 29 तारखेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातली वाहतूक सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान इतर मार्गानं वळवण्यात आली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासाठीही आजपासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. भारत निवडणूक आयोगानं उमेदवारांना आपला अर्ज भरण्यासाठी suvidha.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिलं आहे. कॅन्डिडेट अॅप किंवा पोर्टलवरून देखील उमेदवारांना नामनिर्देशन भरता येणार आहे. जालना इथले उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी ही माहिती दिली. दरम्यान निवडणुकीच्या अनुषंगानं जालना जिल्ह्यात 23 स्थिर तर 18 भरारी पथक तैनात करण्यात आली आहेत. बीड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या माध्यम सनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कक्षाला जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी काल भेट देऊन पाहणी केली. या मतदारसंघात आजपासून सुरू होत असलेल्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी काल पाहणी केली. बीड लोकसभा मतदारसंघात अवैध मद्य वाहतूक तसंच विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मोहीम राबवण्यात येत असून या अंतर्गत आतापर्यंत विविध 92 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये होणाऱ्या मतदानाचा प्रचार काल थांबला. या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिंबूर, चंद्रपूर या 5 मतदारसंघात उद्या 19 एप्रिलला मतदान होत आहे. काल अखेरच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार फेऱ्या काढून मतदारांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या 19 तारखेला संपणार आहे. या टप्प्यात मराठवाड्यातल्या उस्मानाबाद आणि लातूरसह राज्यातल्या 11 मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. नांदेड मतदारसंघात पोलचीट अर्थात मतदार माहिती चिठ्ठी वाटप गतीनं सुरू असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काही मतदारांच्या घरी मतदार माहिती चिठ्ठी पोहोचवून मतदान करण्याचं आवाहन केलं. नवमतदारांनी ही मतदार माहिती चिठ्ठी स्वीकारून मी मतदान करणारच असा निर्धार व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांनी काल ज्येष्ठ मतदारांची भेट घेऊन त्यांना गृह मतदान सुविधेबाबत माहिती दिली. जिल्ह्यात 12D फॉर्म भरून 85 वर्षावरील 699 ज्येष्ठ मतदारांनी गृह मतदान करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. अनेक ठिकाणी तापमानात लक्षणीय वाढ झाली असून नागरिकांनी काळजी घ्यावी आणि आवर्जून मतदान करावं असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.
चुनाव भारत के लोकतंत्र की गौरवशाली अभिव्यक्ति है. मतदान करने जैसा कुछ भी नहीं है. कृपया वोट करने जरूर आए. ये हमारा अनुरोध है, अपील है, आपसे विनती है. यह सच है कि गर्मी का मौसम है, आपको और हमें पूरी सावधानी बरतनी चाहिए, लेकिन मैं जानता हूं कि भारतीय मतदाताओं का जज्बा गर्मी को भी मात दे देगा। हमें लोकतंत्र के प्रति अपना कर्तव्य निभाना चाहिए। साथियों, मैं आपसे अपील करता हूं कि आप अपने घरों से बाहर आएं और मतदान करें। अपने परिवार और दोस्तों को भी वोट देने के लिए प्रेरित करें। आसपास के सभी लोगों को भी प्रेरित करें। मैं युवाओं से भी आह्वान करता हूं कि चुनाव में अपनी भागीदारी सुनिश्चित करें, अपने को गौरवान्वित महसूस करें। इसी के साथ धन्यवाद।
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। राज्यात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, उष्णतेपासून बचाव करावा असं आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आलं आहे। दरम्यान काल मालेगाव इथं सर्वाधिक 43.2 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। जळगाव, अकोला, वाशिम तसंच सोलापूर इथंही काल तापमान 42 पोहोचलं। छत्रपती संभाजीनगर इथं 40.5, परभणी इथं 41.4 तर नांदेड इथं 41.4 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। मराठवाड्यात बीड जिल्ह्यात काल तापमान 43 पोहोचलं होतं, मात्र सायंकाळी 5 विजांच्या कडकडाटासह बीड शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस झाला। या पावसात पांढरवाडी गावात वीज कोसळून 4 दगावली। छत्रपती संभाजीनगर परिसरातही काल सायंकाळनंतर पावसाच्या सरी कोसळल्या। श्री रामनवमी काल सर्वत्र भक्तिभावानं साजरी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर इथं किराडपुरा तसंच समर्थनगर इथल्या राम मंदिरासह शहरात ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये दुपारी 12 राम जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वच मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। यानिमित्तानं रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर तसंच प्रसाद वाटपासह विविध कार्यक्रम राबवण्यात आले। सायंकाळच्या सुमारास रामाची रथातून मिरवणूक काढण्यात आली। धाराशिव इथं समर्थनगर श्रीराम मंदिरात रक्तदान शिबीर घेण्यात आलं। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। जुना जालना भागातल्या श्रीराम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला। यावेळी रामदास महाराज आचार्य यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाचं वर्णन केलं। शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिरात काल दुपारी राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। इतरही धार्मिक विधी परंपरेनुसार पार पडले। राज्यात गोंदवले, सज्जनगड तसंच जालना जिल्ह्यात जांब समर्थ इथंही भाविकांनी रामनवमीनिमित्त श्रीरामाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। जॉर्जियात झालेल्या मुलींच्या 13 युरोपियन गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय मुलींच्या संघानं 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं पटकावली। गुरुग्रामच्या गुंजन अग्रवाल आणि तिरुअनंतपुरमच्या संजना फिलो चाकोनं रौप्य पदक तर हिसारच्या लरिसा आणि पुण्याच्या सई पाटीलनं कांस्य पदक पटकावलं। या स्पर्धेत 2015 भारतानं पदार्पण केल्यापासून सर्व 4 स्पर्धकांनी पदक मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे। नांदेड जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी एलईडी चित्ररथ तयार करण्यात आले आहेत। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत, स्वीपच्या नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून काल हे एलईडी रथ रवाना करण्यात आले। धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग इथं धरित्री विद्यालयातल्या 5 ते 10 विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी काल प्रभात फेरी काढली। माझे मत माझा अधिकार याची जाणीव करून देण्यासाठी तसंच मतदानाचा हक्क बजावण्याची पालकांना आठवण करून देण्यासाठी चिमुकल्यांनी ही प्रभात फेरी काढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। यशवंत सेनेचे महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब दोडतले यांनी काल परभणी इथं पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली। छत्रपती संभाजीनगर इथल्या मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांना आपल्या कुटुंबियांशी संवाद साधता यावा यासाठी स्मार्ट कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या सुविधेद्वारे कैद्यांना आठवड्यातून 3 प्रत्येकी 6 दूरध्वनीद्वारे संवाद साधता येणार आहे। सध्या कारागृहातील 650 कैद्यांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात आलं आहे। धाराशिव इथले भाजपचे माजी नगरसेवक रमण धोत्रीकर यांचं आज पहाटे निधन झालं। ते 75 होते। धोत्रीकर हे धाराशिव शहरातल्या समर्थ अर्बन बँकेचे संचालक होते। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या 4 टप्प्याची अधिसूचना जारी। औरंगाबाद, बीड, जालना लोकसभा मतदारसंघांचा समावेश। निवडणुकीच्या 1 टप्प्यामध्ये होणाऱ्या मतदानाचा प्रचार काल थांबला तर 3 टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपणार। आणि राज्यात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता। नमस्कार।